नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय. आता मात्र आदिलशाहीच्या तोंडचं पाणीच पळालं. राजांच्या पराक्रमाला तोंड देता देता त्यांच्या नाकी नऊ येऊ लागले. आदिलशाह अपमानाने जळत होता. कोण कुठलं हे सरदाराचं पोर आपल्याला टक्कर देतोय आणि आपण त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही, याची त्याला लाज वाटत होती. शहाजी राजांबरोबर कपट करण्याचे परिणाम त्यानं भोगले होते. मग त्यानं वेगळा मार्ग शोधला. शाळेतल्या मस्तीखोर चहाडखोर मुलाची तक्रार पालकांकडे करावी तशी आदिलशहानं शिवाजीची तक्रार शहाजीराजांकडे केली. त्यांच्या मागे विनंती वजा धमक्यांचा तगादा लावला. मुलाला आवरा, शिवाजीला समज द्या.
उसे मालूम नहीं इस गुस्ताखी का क्या हश्र होगा.
पण एव्हानं शिवरायांच्या पराक्रमानं त्या पित्याचा ऊर अभिमानानं भरून आला होता. उलट त्यांनी आदिलशहाकडे तक्रारीचा सूर लावला. काय करू, शिवाजी महाराज माझं सुद्धा ऐकत नाहीत. आता मात्र आदिलशाह चौताळला. त्यानं मनात काहीतरी बेत आखले आणि दरबार बोलावला. काय घडलं त्या दिवशी दरबारात? त्या धूर्त सुलतानाच्या कपटी मनात नेमकं काय होतं? मी तुम्हाला सांगणारच आहे. मी सचिन खेडेकर,
बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.